श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 173 क्रमांकाचा श्लोक आहे. स्वरूपी उदयला अहंकार राहो, तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता हे, विवेके विचारे विवंचून पाहे. स्वरूपी उदयला अहंकार राहो. स्वरूप सूर्य, ज्ञानाचा सूर्य, सगळ्यांना प्रकाश देणारा, त्याच्या ठिकाणी अहंकार राहो. हा अहंकार कसला आहे? देह मी हा अहंकार आहे. वस्तुत मी व्यापक आहे, सनातन आहे, पण मी देहोहम ह्या बोधाने म्हणजे अज्ञानाने अहंतेने संकुचित झाला आणि स्वरूप सूर्य जो आहे तो आत्मा झाकळला गेला. म्हणजे हा देहोहम हा अहंकार हा राहू, या राहूनी स्वरूप सूर्याला आच्छादित केलं, गिळून टाकलं आणि त्याचा परिणाम काय झाला? सगळीकडे अंधार पसरला. हा अंधार आहे तो अज्ञानाचा अंधकार. बहुतेक जीव या अज्ञानाच्या अंधकारातच वावरत असतात. जन्म अंधारात, जीवनही अंधारात, कारण मी देह हे पक्कं धरलेलं आहे आणि देहाला लागलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सत मानून आपण चाललेलो आहे. जे असत आहे त्याला सत धरलेलं आहे आणि सत जे आहे त्याचा विचारच केलेला नाही आहे आणि त्यामुळे जागृती येत नाही. संत आपल्याला सांगतात उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत. अरे ह्या देहाच्या अज्ञानात तू अडकून पडलेल्या जागा हो. ह्या त्या देहाच्या पलीकडे खूप काही आहे. जे आहे ते शाश्वत आहे, व्यापक आहे. ते तुला मिळवायचं आहे, ते तुझं स्वरूप आहे. तू देहापुरतं संकुचित राहू नको. सर्व ठिकाणी तूच भरलेला आहेस. समजताय का बघ? देह सर्व ठिकाणी व्यापक होऊ शकत नाही. जी गोष्ट जितकी सूक्ष्म असेल तितकी ती व्यापक होते. पृथ्वी आप ते ज्याच्यामध्ये जर बघितलं तर आकाश सूक्ष्म असल्यामुळे व्यापक होतं. तसं आपल्याला ते सूक्ष्म स्वरूप जे आहे ते मिळवायचं आहे, पण इथं स्वरूपाला ग्रासलं गेलेलं आहे. अहंता जी आहे ते असत वस्तूमध्ये राहिलेली आहे आणि दिवसेदिवस वर्धिष्णू होते. लहान मुलाला जास्त व्याप नसतात. जितकं जितकं मोठं होतो तितकं तितकं आपला पसारा देहाला लावलेला इतका वाढत जातो की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला फुरसतच राहत नाही. पण जर जागृती आली, ज्ञानाचा प्रकाश पडला, तर मात्र हा अंधकार जो आहे हा नष्ट व्हायला मदत होते. पण हा हळूहळू होणारी गोष्ट आहे, एका दिवसात होणार नाही. त्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून म्हणतात दिशा पाहता ते निशा वाढत आहे. अज्ञान वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? विवेके विचारे, विवेक करा, विचार करा, चिंतन करा. विवंचूनी पाहे, विचार करून समजून घ्या की आत्मचैतन्य हे आपले स्वरूप आहे, देह आपण नाही. तस्मात विचार करावा, देव कोण तो शोधावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. शोध घ्यायचा आहे अंतर्यामी. बाहेर तीर्थाला फिरून तो सापडणार नाही. कुठे गेलात विश्वात तर कुठे गेलात तरी सापडणार नाही आहे. तो सापडायचा आहे तो आपल्याच ठिकाणी बसून आपल्याला सापडायचा आहे. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आवडीनं त्याला आळवायचं आहे, त्याला शोधायचं आहे. म्हणून विवेके विचारे विवंचून पाहे. कारण साधन चतुष्टय संपन्नमध्ये आत्मनात्म विवेक एक आहे, वैराग्य एक आहे. आपल्याला अज्ञान अंधारातून बाहेर पडायला हा विवेक विचार उपयोगी आहे. देहोहम गेलं की स्वरूपाचा बोध होतो, पूर्ण प्रकाश मिळतो, तळपत राहतो सूर्याचा, आणि अनंत राघवाचा पंथ आपल्याला सुस्पष्ट होतो, कळला हा मार्ग आहे, या मार्गाने आपल्याला जायचं आहे. कारण एकच वस्तू अशी आहे, सद्वस्तू, ती असत नाही आहे, सद्वस्तू आहे, सर्व व्यापक आहे, तिचा बोध आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि मग मात्र अखंडित भेटी रघुराज योगू, वियोग झाला होता अज्ञानामुळे जन्मजन्म, आता लक्षात आलं की त्याची आपली भेट अखंडच आहे. आता वियोग संभवत नाही, कारण आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आलं आहे आणि ते सर्व व्यापून आहे हे कळल्यामुळे आता त्या आनंदात आपल्याला राहता येईल. म्हणून स्वरूपी उदयला अहंकार राहो तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाहत आहे, विवेके विचारे विवंचूनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ.